आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवीन प्राप्तीकर विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर होणार. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदारांची भाजपाला पसंती. युवकांनी भविष्याचा वेध घेणारा दृष्टिकोन ठेवावा. नितीन गडकरी अॅडव्हान्टेज विदर्भ 2025 स्टार्टअप चर्चासत्र आयोजित. आणि महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांना वित्तीय सहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था सकारात्मक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली व्यापक बैठक. आता सविस्तर बातम्या. येत्या आठवड्यात संसदेत नवीन प्राप्तीकर विधेयक आणलं जाईल. त्यानंतर ते संसदीय स्थायी समितीकडे पाठवलं जाईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं. दिल्ली इथं रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आर्थिक विकासाकरिता आणि महागाईच्या आव्हानांना समोर जाण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक एकत्र मिळून काम करत आहेत असं सीतारामन यांनी सांगितलं. महागाई असो किंवा विकासाचा मुद्दा असो, चलनविषयक धोरण आणि वित्तीय धोरण समन्वयानं आखलं पाहिजे, तरच जनतेला त्याचा लाभ होईल असंही त्या म्हणाल्या. भारतीय जनता पार्टीनं दिल्ली विधानसभा निवडणुकीत जवळजवळ 3 दशकांनंतर निर्णायक विजय कौल घेतला आहे. पक्षानं सध्याच्या आघाडीला बहुमताचा आकडा ओलांडला आहे आणि विद्यमान आम आदमी पार्टी पक्षाला पराभूत केलं आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी आतापर्यंत 56 जागांचे निकाल जाहीर झाले असून भाजपानं 39 जागा जिंकल्या आहेत तर 9 जागांवर आघाडीवर आहे. आम आदमी पक्षानं 17 जागा जिंकल्या असून 5 जागांवर आघाडीवर आहे. तिसरा प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजपच्या प्रमुख विजयी उमेदवारांपैकी परवेश साहिब सिंह नवी दिल्लीमधून, तरविंदर सिंह मारवाहा जंगपुरामधून तर कपिल मिश्रा कारावाल नगर यांचा समावेश आहे. तर आपच्या विजयी उमेदवारांपैकी कालकाजीमधून आतिशी विजयी झाल्या आहेत. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल तसेच मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवाचा स्वीकार करताना आप नेते केजरीवाल यांनी पराभव स्वीकारण्याची प्रतिक्रिया दिली.
बधाई देता हूं और मैं उम्मीद करता हूं कि जिस उम्मीद के साथ और जिस आशा के साथ लोगों ने उनको बहुमत दिया है वो उन सभी उम्मीदों और आशाओं पे पूरा उतरेंगे. अब जो जनता ने हमें निर्णय दिया है हम न केवल एक कंस्ट्रक्टिव ऑपोजिशन का रोल निभाएंगे बल्कि हम समाज सेवा, जनता के सुख दुख में काम आना, व्यक्तिगत तौर पे जिसको भी जो जरूरत होगी हम लोगों के सुख दुख में हमेशा काम आएंगे.
लोककल्याणकारी योजनांमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेचा विश्वास जिंकला असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत सांगितलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या यशाबद्दल ते बोलत होते. दिल्लीच्या निकालाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेचे आभार मानले आहे.
दिल्ली की जनता ने जो विश्वास दिया है भारतीय जनता पार्टी पर वो बहुत महत्वपूर्ण है. पिछले अनेक सालों से दिल्ली के विकास में अनेक अड़चने पैदा हुई थी. मेरे डिपार्टमेंट से हम लोग 65,000 करोड़ के काम कर रहे हैं और 35,000 करोड़ के नए काम डिक्लेयर कर रहे हैं. हम दिल्ली को प्रदूषण से मुक्त और दुनिया का सबसे सुंदर शहर बनाना चाहते हैं और मेरा विश्वास है कि भारतीय जनता पार्टी की जीत के कारण प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में अब दिल्ली की तस्वीर बदलेगी. ये मेरा दृढ़ विश्वास है. दिल्ली की जनता ने हमको जो जीत दिलाई है मैं जनता के प्रति आभार व्यक्त करता हूं. उनको बहुत बहुत धन्यवाद.
अरविंद केजरीवाल यांनी प्रामाणिकपणाची भाषा केली पण प्रत्यक्ष कृती वेगळी होती. मतदारांनी हा फरक ओळखला आणि म्हणूनच मतं घसरली अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. पण प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जनतेची सेवा करणारं सरकार मिळाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीतून भाजपा सरकार दिल्लीचा विकास करेल अशी नवी दिल्लीतले भाजपा उमेदवार परवेश वर्मा यांनी सांगितलं. काँग्रेस आत्मपरीक्षण करेल असं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या दारुण पराभवाबद्दल म्हटलं आहे. आपचे मनीष सिसोदिया यांनी पराभव स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाला घवघवीत बहुमत मिळाल्यानंतर नागपूरमधील भाजप कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशा वाजवत जल्लोष केला. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे कुटुंबाचा आरोग्य विषयक होणारा खर्च या विषयावर राष्ट्रीय सर्वेक्षण होणार आहे. या वर्षभरात ही पाहणी होणार असून निवडक कुटुंबांनी गेल्या वर्षभरात केलेल्या आरोग्यविषयक खर्चाबाबत माहिती संकलित करण्यात येईल. या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश शासकीय आणि खासगी दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर कुटुंबाचा आरोग्यविषयक होणारा खर्च, लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधा इत्यादींची माहिती गोळा करणं हा आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. वर्ष 2047 भारत विकसित राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर पुढे यावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. त्यासाठी स्टार्टअप मोठी भूमिका बजावू शकतं. त्यामुळे या क्षेत्रातील युवकांनी भविष्याचा वेध घेणारा दृष्टिकोन ठेवावा असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित अॅडव्हान्टेज विदर्भ 2025 खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी स्टार्टअप क्षेत्रातील उद्यमशीलतेचा विकास या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी स्टार्टअपच्या क्षेत्रात अनेकांनी हिमतीनं काम करीत मोठे उद्योग उभे केले आहे. या उद्योगांची गुणात्मक वाढ होऊन त्यातून रोजगार स्वयंरोजगार आदी निर्माण होतील व विदर्भ समृद्धीच्या दिशेने वाटचाल करेल ही खात्री आहे. अॅडव्हान्टेज विदर्भचा हा मुख्य उद्देश आहे असंही त्यांनी म्हटलं. यानंतर व्हिजन एव्हिएशन सत्राला गडकरी संबोधित करत आहेत. हरित इंधन याबद्दल ते बोलताना म्हणाले,
और 2070 तक हम कार्बन न्यूट्रल देश बनने की कोशिश कर रहे हैं, उसके लिए बहुत आवश्यक है. जहां तक एनर्जी के सेक्टर की बात है, हम लोग जो थर्मल कोल से एनर्जी बनाते हैं, अब वर्ल्ड में इसके बारे में काफी बड़ी चर्चा हो रही है, क्योंकि कार्बन डाइऑक्साइड के कारण, विशेष रूप से जो एयर पोल्यूशन की समस्या है उसके कारण, अब पारंपरिक ऊर्जा के स्रोत की तरफ पूरी दुनिया आगे बढ़ रही है.
केंद्रीय मंत्री आणि मुख्य संरक्षक नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटद्वारे आयोजित अॅडव्हान्टेज विदर्भ 2025 खासदार औद्योगिक महोत्सवाच्या उद्या 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता समारोप होत आहे. कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, मुख्य संरक्षक नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, संजय राठोड, अॅडव्होकेट आशिष जयस्वाल, पंकज भोयर आणि इंद्रनील नाईक यांची उपस्थिती राहणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात 3 दिवसांपासून विदर्भच्या मेगा इंडस्ट्रीयल एक्स्पो, बिझनेस कॉन्क्लेव्ह आणि इन्व्हेस्टमेंट समिट सुरू आहे. उद्या हॉल बीमध्ये दुपारी 12 वाजता शासकीय ई मार्केट प्लेस GEM चं विशेष सत्र आयोजित करण्यात आलं आहे. तत्पूर्वी हॉल बी मध्ये 10:30 वाजता भारतीय भांडवली बाजाराच्या कार्याचं नियमन करणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे हाऊस टू बिकम अ स्मार्ट इन्व्हेस्टर या विषयावर विशेष सत्र होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी महत्वपूर्ण असलेल्या नरपार जलसिंचन प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड योजना समृद्धी, मार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्प, दमनगंगा एकदारे गोदावरी योजनेला वित्तीय सहाय्य मिळण्यासाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक, कोरियन एक्झिम बँक आणि AFD यांच्या समवेत चर्चा केली. या प्रकल्पांच्या वित्तीय सहाय्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तिन्ही वित्तीय संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या बैठकीत नरपार सिंचन प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड योजना, समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्प, दमनगंगा एकदारे गोदावरी योजना याबाबत सादरीकरण करण्यात आलं. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष हुन किम यांनी या प्रकल्पाबाबत आम्ही सर्वतोपरी सहाय्य करू असं सांगितलं. तापमान, विदर्भात सर्वात कमी तापमान भंडारा इथं 15 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर सर्वाधिक कमाल तापमान वाशिम इथं 34.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. नागपुरात 16.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान, तर 30.4 अंश इतकं कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवीन प्राप्तीकर विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर होणार. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदारांची भाजपाला पसंती, युवकांनी भविष्याचा वेध घेणारा दृष्टिकोन ठेवावा नितीन गडकरी, अॅडव्हान्टेज विदर्भ 2025 स्टार्टअप चर्चासत्र आयोजित आणि महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांना वित्तीय सहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था सकारात्मक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली व्यापक बैठक. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.